नम हिरण्याय च प्रपथ्याय च नमः तिगंशिलाय च क्षयणाय च नमः कपर्दिने च पुलस्तये च नमो गोष्ठ्याय च गृह्याय च नमः सर्प्याय च गेह्याय च नमः कात्याय च गौहरेष्ठाय च नमो हृदय्याय च निवेश्याय च नमः पागं सौभ्याय च रजस्याय च नमः शुष्क्याय च हरित्याय च नमो लोप्याय चोलप्याय च नमः ऊर्व्याय च सूर्याय च नमः पर्ण्याय च पर्णशद्याय च नमो पगुरमाणाय चाभिघ्नते च नमः आक्षिदते च प्रक्षिदते च नमो वक्किरिकेभ्यो देवानागम् हृदयेभ्यो नमो विक्षीणकेभ्यो नमो विचिन्वत्केभ्यो नमः आनिर्हतेभ्यो नमामि वत्केभ्यः द्रापे अन्धसत्पते दरिद्रन्नीललोहिता येषाम् पुरुषाणामेषाम् पशूनाम् माभिर्मा रोमो येषाम् किञ्च नाम मता या ते रुद्रशिवा तनुशिवा विश्वाः वेषजी शिवा रुद्रश्च वेषजी तया नो गृढजीवसे इमागम् रुद्राय तवसे कपर्दिने क्षयद्वीराय प्रभरामहे मतिम् यहा न शमसद्विपदे चतुष्पदे विश्वम् पुष्टम् ग्रामे अस्मिन्ननातुरम् दृढा नो रुद्रो तनो मयस्कृति क्षयद्वीराय नमसा विधेमते यच्छम् च योज्यमनुरायजे पिता तदश्याम तव रुद्र प्रणीतौ मानो महान्तमुत मानो अर्भकम् मान उक्षन्तमुत मान उक्षितम् मानो वधिः पितरम् मोत मातरम् प्रियामानस्तनुवो रुद्ररीरिषः मानस्तोके तनये मान आयुषि मानो गोषु मानो अश्वेषुरीरिषः वीरान्मानो रुद्रभानितो हरिर्हविष्मन्तो नमसा विधेमते आराक्ते गोग्न ऊत पूरुषग्ने क्षयद्वीराय सुम् नमस्मेते अस्तु रक्षा च नो अधि च देव गृह्यता च न शर्म यच्छद्विबर्हाः सुहि श्रुतम् कर्त सदम् युवानम् मृगन्न भीममुपहत्नुमुग्रम् दृढा चरित्रे रुद्रस्तमानो अन्यन्ते अस्मन्निमपन्तु सेनाः परिणो रुद्रस्य हेतिर्वृणस्तु परित्वेषस्य दुर्मतिरभायोः अवस्ति रामगवद्भ्यस्तनुष्वमीळवस्तोकायतनयाय मृडया मीळुष्टम शिवतम शिवो नः सुमना भव परमे वृक्ष आयुधम् निधाय कृत्तिम् वसा न आचर पिनाकम् बिभ्रदा गहि विगिरिद विलोहित नमस्ते अस्तु भगवः यास्ते सहस्रगम् हेतयोन्यमस्मिव बन्धुताः सहस्राणि सहस्रदा बाहुवोस्तव हेतयः तासामीशानो भगवः पराचीनामुखाकृति
परम पूजनीय स्वामी माधवनाथांच्या आठवणी आज सद्भक्त कुटेकाका आपल्याला सांगणार आहे.
परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथाय नमः। परमहंस सद्गुरु स्वामी मकरंदनाथाय नमः। आज शनिवार दिनांक 14 मार्च 1992 माया अपार्टमेंट मधील संध्याकाळचे केंद्र श्रीमद दासबोध नित्य पाठातील मी करता ऐसे मनसी तेणे तू कष्टी होसी राम करता म्हणता पावसी यश कीर्ती प्रताप या ओळीवरील सद्भक्त श्री मकरंद कोपरकर यांच्या निरूपणानंतर स्वामीजी उत्स्फूर्तपणे बोलत आहेत। मी करता म्हणसी तेने तू कष्टी होसी आपल्याकडून एखादी चांगली गोष्ट घडली की नकळत अहंकार येत असतो। शिवाजी महाराज किल्ल्यावर चाललेल्या बांधकामाचे निरीक्षण करीत होते। प्रचंड मोठे काम चाललेले होते, शेकडो मजूर राबत होते। नकळ त्यांच्या मनात आपण केवढा मोठा किल्ला बांधत आहोत असे आले तोच जय जय रघुवीर समर्थ म्हणत समर्थ रामदास स्वामी आले। महाराज लावून मुजरा करतायत तोच समर्थांनी महाराजांच्या मनातील अहंकाराचा भाव जाणून एका मजुराला एक खडक फोडायला सांगितला। तो फुटल्यानंतर टुनकर उडी मारून एक बेलकी बाहेर आली। शिवाजी महाराज मनी वरमले आणि समर्थांच्या चरणी नमले। कातळातील बेलकीचेही पालन पोषण करणारा तो श्रीराम परमात्माच हा किल्लाही बांधित आहे मला निमित्त करून हे त्यांनी जाणले। तत्वज्ञानाच्या दृष्टीने मी देह मन या नावाची वस्तूच नाही, प्रकृती जड आहे, ती काहीही करू शकत नाही। जो चेतन प्रभू त्यालाच आत्मा परमात्मा म्हणतात। या देहाच्या अंगाने सर्व काही तोच करतो। प्राण देखील निर्जीव आहेत, चेतन पुरुष त्याला जीवन देतो, तो त्याच्या आनंदात खेळतो। लहान मुंगीपासून तो मोठ्या हत्तीपर्यंत प्रभूच खेळतो आहे। माझ्याकडून होणाऱ्या कामाचे यश हे प्रभूचे यश आहे, प्रभूची कीर्ती त्याची तो घेतो। राम करता म्हणता पावसी यश कीर्ती प्रताप मी माझे मला हे निरर्थक शब्द आहे। तो परमेश्वर नाना अंगाने खेळतो, परस्परे मारी पाडी तोची आत्मा। माझ्या तोंडाने तोच बोलतो, तो आपला आनंद आपणच भोगतो। त्याच्या राज्यामध्ये अन्याय नाही। आपली प्रकृती प्रभूशी एकरूप करावी, परंतु निरंकारी बनायचे म्हणजे काय ही गोष्ट आध्यात्मिक माणसाने नीट समजून घेतली पाहिजे। मी गुणासमोर पावित्र्यासमोर नम्र आहेच, परंतु इतर ठिकाणी मी लाचार नाही, लगळ नाही। एकदा शिवाजी महाराज विजापूर बादशहांच्या दरबारात गेले शहाजीराजांसमोर। तेथे शहाजीराजांनी बादशहाला खाली वाकून कुणीसात केला, परंतु शिवाजी महाराजांनी मात्र केला नाही। घरी आल्यावर जिजाबाईंनी विचारले, शिवबा तू बादशहाला मुजरा का केला नाही? त्यावर महाराज म्हणाले, मा साहेब माझे मस्तक त्या जुलमी अत्याचारी नराधामासमोर नमलेच नाही, ते तुझ्या शिकवणीमुळे। तू सांगशील तर तुझ्या चरणावर ते आत्ता कापून ठेवतो। माझे मस्तक कोणासमोर नमेल? जिथे पावित्र्य मांगल्य ज्ञान प्रकाश चारित्र्य व चैतन्य आहे तेथे मी नमस्कार करायला तयार आहे। हा आत्मगौरव आहे। नको त्या ठिकाणी नमल्याने आत्मा देखील मरून जातो। मात्र दुसऱ्याला क्षुद्र ठरवणारा अहंकार नको। समर्थ रामदासही अभिमानी होते, त्यांना जबरदस्त अहंकार होता तो आध्यात्मिक अहंकार। त्यांनी म्हटले आहे, आम्ही काय कोणाचे खातो रे, तो राम आम्हाला देतो रे। तर ज्ञानोबा म्हणतात, ते अहंकार वाहतो अंगी आम्ही हरीच्या भूषणाला आगे। आत्मगौरव हे अहंकाराचेच एक रूप आहे। मग हा आध्यात्मिक अहंकार ठेवणार की सोडून देणार? आत्मगौरव पाहिजे की नको? पाहिजे हे उत्तर आहे। आत्मगौरव मध्ये जसा माझा आत्मा आहे तसा दुसऱ्याचाही आत्मा आहे। म्हणून कदापि दुसऱ्याचा अपमान आपल्याकडून केला जाऊ नये. प्रत्येकाचा आत्मगौरव राखावा, सावध राहावे. मला जर माझ्या आत्म्याचा गौरव आहे तसा दुसऱ्याच्याही आत्म्याचा गौरव असला पाहिजे. असा आत्मा या अर्थाने सेल्फ शब्द घेतला तर आत्मगौरव हा शब्द चांगला आहे. कसं काय वाटतं तुम्हाला? हरी हरी म्हणत स्वामीजींनी बोलणे संपवले. पुढील केंद्र बुधवार दिनांक 18 मार्च 1992 माया अपार्टमेंटमधील संध्याकाळचे केंद्र. दासबोध नित्य पाठातील ऐका परमार्थाचे साधन जेणे होय समाधान ते तू जाणगा श्रवण निशेषी. सद्भक्त प्राध्यापक निराताई देशमुख यांच्या निरोपणानंतर स्वामीजी उत्स्फूर्तपणे बोलतायत. आज होळी पौर्णिमा, एकंदरच आनंद आहे. अवास्तव कल्पना जाळून टाकाव्यात त्या सगळ्या इच्छांचा होम करण्याचा आजचा दिवस. आपण ज्या स्थितीत आहोत त्यात समाधानी राहिले पाहिजे. ते कसे? ते श्रवणामुळे कळून येईल. आनंदाने जीवन कसे जगता येईल अधिकाकडे दुर्लक्ष करून परमार्थ होणार नाही. जयाचे अधिक धड नाही तयाचा परमार्थ कशी काही. म्हणून जिद्दीने परमार्थ करावा अधिक सांभाळून प्रभूशी परमात्म्याशी कमिटेड म्हणजे बांधलेला असावे. जो भगवंताशी बांधलेला असतो तो कसलीही इच्छा करीत नाही. जो मोकळा असतो तो इच्छांच्या कोंडाळ्यात गुंतून राहतो. माझे काही नाही, मला काहीही नको ही वृत्ती भगवंतावरील विश्वासाने निर्माण होते. ऋषी सांगतात मला संपूर्ण विश्व पाहिजे. ज्ञानोबा म्हणतात विश्वाचे अर्थ माझ्या मनी प्रकाश दे. अवघेची धारे देह ब्रह्म. वैदिक ऋषी भगवंताजवळ काय काय मागतात माहीत आहे? क्षमे क्षमे त्यांची मागणी असते. त्यांना काय नको? त्यांना सर्वच पाहिजे. अश्माचमे मृत्तिकाचमे गिरयाचमे पर्वताचमे शिखताचमे वनस्पतयाचमे हिरण्यचमे दोहचमे शीशचमे तनुचमे यज्ञेन कल्पताम पाषाण माती विविध पर्वत रेती वनस्पती सुवर्ण रूपे सर्व मला यज्ञाद्वारे प्राप्त हो. यामध्ये एवढे चमे आहेत कि ते पाहिल्यानंतर वाटते आपल्या डोक्यात जेवढी मागणी नाही तेवढी मागणी ऋषींच्या डोक्यात आहे. असे असूनही लोक ऋषींना त्यागी समजतात. आणि धनंदेही पुत्रमचे देई मागणाऱ्या आपल्या स्वतःला भोगी समजतात. ऋषींची तशीच ज्ञानोबांची भूमिका आहे. हे विश्वची माझे घर म्हणून मला तसे काहीही नको असे म्हणणारे संत नारायणालाच ऋणी करतात. आणि मग तो नारायण स्वतः संतांची सत्ता स्वीकारतो, त्यांचा दास होतो. न मागे तयांची रमा होय दासी हेच करे. एवढे बोलून हरिहरी म्हणत स्वामीजी बोलायचे थांबले. पुढील केंद्र शनिवार दिनांक 21 मार्च 1992 माया अपार्टमेंट मधील संध्याकाळचे केंद्र. श्रीमद दासबोध नित्य पाठातील येथे बोलण्याची झाली सीमा नेनता न कळे परमात्मा असत्य नाही सर्वोत्तमा तू जाणसी. बोलण्यासारखे चालणे स्वयंकरुणी बोलणे त्यांची वचने प्रमाण मानती जनी. या ओळीवरील सद्भक्त श्री विजय कुलकर्णी यांच्या निरूपणानंतर स्वामीजींनी बारामतीच्या सद्भक्त सौभाग्यवती पुष्पाताई जवळीकर यांना 2 शब्द बोलण्यास सांगितले. आणि त्यांच्या बोलण्यानंतर आता स्वामीजी बोलतायत. बोलण्यासारखे चालणे अवघड आहे. पुष्पाताई सारखी गुरुकृपांकित मंडळी आपल्या या केंद्रापासून लांब राहतात. त्यामुळे त्या जेव्हा येथे येऊन बोलतात तेव्हा त्यांच्या वाणीला धार येते. जितकी जवळीक जास्त तितका आदर कमी. अति परिचयात अवज्ञा असे असेल कदाचित. असो ज्ञानोबा तुकोबा समर्थ इत्यादी संतांबाबत आपला आदर वाढतोच आहे. त्यांच्यावरचे प्रेम कधीही कमी होत नाही. कारण मंडळी बोलतात त्याप्रमाणेच वागतात म्हणजे तशीच कर्म करतात. परंतु त्या कर्माच्या वाईट अथवा चांगल्या परिणामाने ते लिप्त होत नाहीत. यस्य नाहंकृतो भावो बुद्धिर्यस्य न लिप्यते। आपलंही एक जीवन आहे, त्यासाठी ज्या ज्या गोष्टी आवश्यक आहेत त्या कराव्यात। परंतु एक देव आहे ना, तो दिसत नाही कारण तो निर्गुण निराकार आहे। परंतु ज्या देवांची रुपडी ही संत मंडळी आहेत, त्यांच्या वचनावर आपण विश्वास ठेवला पाहिजे। त्यांच्याप्रमाणे बोलण्यासारखे आचरण ठेवून आपणाला होणे आहे। ते परब्रह्म स्वरूप झाले आहेत, त्यांना निर्गुण देव अखंडित भेटत असतो कारण ते शांत झालेले असतात। आपलाही जीव शांत झाला की आपल्यालाही देव भेटला म्हणून समजावे। केव्हा? तर मना सांडी जे नीपणाचा योगू असे आपले झाले की मग आपल्यालाही अखंडित भेटी रघुराज योगू असे होऊन जाईल। मात्र अडचण अशी आहे की आपला जीव शांत राहत नाही। बडबड केल्याशिवाय बोलल्याशिवाय आपल्याला राहवतच नाही। आली उर्मी साहे तुका म्हणे तेची आहे हे आपण जमू शकत नाही। म्हणून एका गरंदाज कुटुंबातील उपवर कन्याचे लग्न काही जमत नव्हते। कन्या चांगली शिकलेली देखणी घरातील सर्व कामात तरबेज असूनही तिच्या बोलण्यामुळे अडचण निर्माण व्हायची। तिचे बोलणे थोडे तोतवे असायचे। म्हणून पाहुणे पाहायला आले की तिला घरचे लोक सूचना देत असत की विचारल्याशिवाय स्वतःहून काहीही बोलायचे नाही, आणि विचारलेच तर फक्त हो किंवा नाही एवढेच बोलायचे। असेच एकदा पाहुणे येतात पाहायला, मुलगीही पसंत पडते। जेवणाचा मोठा थाट चालू असतो। पाहुणे मंडळी दिलखुलासपणे गप्पा गोष्टी करीत जेवत असतात। मुलीने केलेल्या स्वयंपाकाची प्रशंसा करीत असतात। एक जण कढीचा भुका मारीत वाढायला आलेल्या मुलीकडे पाहून म्हणतो, कढी तर फारच जाका झाली बुवा। त्यावर न राहून मुलगी पटकन उत्तर देते, जिर मिर घालिया तो करी गोर होरिया। पुन्हा काय म्हणालीस? जिर मिर घालिया तो करी गोर होरिया। एवढे बोलल्याबरोबर मुलगी तोतरे बोलते हे पाहुण्यांना समजते आणि जमत आलेले लग्न मोडते अशी गंमत होते। एवढे बोलून हरी हरी म्हणत स्वामीजी समारोप करतात। हरी ओम तत्सत्।
भजन सांग।
धरीचे भूत मोठे आल्या गेल्या झडपे वाटे, आल्या गेल्या झडपे वाटे। बहु खेचरीचे रान, बहु खेचरीचे रान। जाता वेडे होय मन, जाता वेडे होय मन। तेथे जाऊन का कोणी, तेथे जाऊन का कोणी। आला नाही परतोनी, आला नाही परतोनी। बहु खेचरी चे रान बहु खेचरी चे रान जाता वेडे होय मन जाता वेडे होय मन तुका पंढरी सी गेला तुका पंढरी सी गेला पुन्हा जन्मा नाही आला पुन्हा जन्मा नाही आला पुन्हा जन्मा नाही आला पुन्हा जन्मा नाही आला बहु खेचरी चे रान बहु खेचरी चे रान जाता वेडे होय मन जाता वेडे होय मन जाता वेडे होय मन जाता वेडे होय मन
श्रीराम
एक छोटीशी आठवण स्वामीजींची
ह्या पंढरीचे भूत मोठे असं जे भूत असं म्हटलंय महद्भूत तर एकदा माझं एक अगदी नवीन होते आणि अनुग्रह झाला होता आणि तीन चार दिवस ध्यान नीट होत नव्हतं तर असं खूप अस्वस्थ आणि अशी काळजी वाटत होती की होईल की नाही तर मी दुकानात गेले तर स्वामीजी असे त्या खुर्चीवर बसले होते रस्त्याच्या बाजूला असे बघत नसते ते एकटेच होते मला म्हटले काय ग काळजी दिसतेस तर म्हटलं अहो नाही असं तीन एक तीन चार दिवस ध्यान नीट होत नाहीये तर असं खूप अस्वस्थ वाटतंय तर म्हटले ह्याच तरी म्हणे तू काय काळजी करते मी भूतासारखा तुमच्या सगळ्यांच्या मानगुटीवर बसलोय तुम्हाला सोडणार नाही म्हटले तुमच्याकडनं साधना करून घेईन हे माझे शब्द लक्षात ठेव आणि म्हणले फक्त अट एक आहे बसलं मात्र पाहिजे नियमाने बसलं पाहिजे म्हणजे मी करून घेईन
श्रीराम कृपया सर्वांनी
आपल्या केंद्रामध्ये गेली दोन अडीच वर्ष येणाऱ्या एका साधकांनी लिहिलेलं हे पत्र आहे. हा डॉक्टर आहे आणि पोस्ट ग्रॅज्युएशन करता मुंबईला सध्या असतो. परमपूजनीय स्वामीजी शिरसाष्टांग नमस्कार विनंती विशेष. पत्राचा मायना काय असावा हे मला या क्षणाला कळतही नाही आहे. गेली दोन वर्षे प्रीती फौजदार काकूंमुळे अनेक प्रीती अनियमित का होईना पण केंद्रात येण्याचा योग आला. प्रीती असती तर तिला काकू म्हटलं असतो म्हणून विचारलं. दूर शिकायला असल्याने सारेच गाठता यायचे नाही पण जितके कानावर येई त्याने फार समाधान होई. गोडी आजीने लावली होती ही फार कृपा आहे तिची मजवर. ती ज्ञानेश्वरी वाचे तेव्हा मी लुडबुड करत असे अवतीभवती. मग त्या सुमारास प्रीती काकूंनी मला केंद्रात येतोस का विचारले. एमबीबीएसचे कॉलेजचे दिवसभर व अभ्यास यात मी खरंच वेळ काढला नाही कारण याचं मोल तेव्हा कुठं कळत होतं. एक दिवस सहज ज्ञानेश्वरी वाचायला घेतली आणि हातातून सुटलीच नाही. मग काकूंनी जेव्हा केंद्रात येतोस विचारले तर लगेच आलो, कसली प्रेरणा असेल न कळे. उच्च शिक्षणासाठी मुंबईत आलो, तिथं येणं कमी झालं, पण जेव्हाही येत असे केंद्राकडे मन ओढ घेई, नेहमी येता येत नाही, फार रुखरुक वाटे. आज या घडीला जे जसे मिळेल तसे काही चांगले वाचू पाहतो, ध्यान करू पाहतो, पण ते काही गवसत नाही असंच भासू लागलं आहे. मला ते जमत नाही, कारण मला कळलंय हे शिकावंच लागतं, कोणी समजावावाच लागतं. हे कळायला किती उशीर झाला. दंभ होता ना. भाषा देखील कशी आहे बघा, साहित्यिक भाषा आहे. मृदुला पाटील मावशी आली का? मृदुला पाटील मावशी कुठं बसली आहे कोण जाणे. प्रीती काकू आणि मृदुला पाटील मावशी नेहमी म्हणत होती, आता येतो आहेस, आता येतो आहेस नेहमी, आणि आवडतंय तुला तर अनुग्रहाचंही विचार. पण काय आणि कसं विचारावं वाटे. इथले इतर साधक किती योग्यतेचे असतील म्हणून त्यांना अनुग्रह मिळाला. आपली तितकी योग्यता असेल का? तितकं तप, त्याग, सदाचार, व्रत मला जमेल का? अधिकाधिक रजोगुणी वृत्ती असल्याने या गोष्टीला फार महत्व आहे. नुसता अनुग्रह कसा घेऊ, माझा तितका तरी अधिकार झाला आहे का? पण हे तरी कोणाला विचारू, म्हणून आपणच कृपा करून मला मार्गदर्शन करा. जर योग्य असेल तर अनुग्रह द्या, अन्यथा ती योग्यता यावी असे काहीतरी करा. मी थांबेन. प्रश्नोत्तराच्या तासाला येता येत नाही. बहुधा दुर्दैवाने तोच रविवार इमर्जन्सी ड्युटी लागते. मग फार हळहळतो. काहीतरी मनात आलं तर कसं विचारू, म्हणून पत्रात हे प्रश्नही विचारतो आहे. एक, सद्भाव सद्वृत्ती जपण्याचा नव्याने अभ्यास करताना आपणास जर दुसऱ्याचे न्यून अधिक दिसू लागत असेल तर ती दोष पाहण्याची बुद्धी कशी कमी करावी. काय मग हा सद्वृत्तीचाच अहंकार होत आहे का, उपाय सांगावा. दोन, साधकाने काय वाचावे, पहावे, ऐकावे, काय न वाचावे, न पहावे, न ऐकावे. व्यवहार ज्ञान म्हणून बऱ्याच गोष्टींबद्दल माहिती असावी लागते. व्यवसायाचे तर उत्तम ज्ञान हवे, मग अध्यात्म सोडून हे ज्ञान कसे मिळवावे व कोणते ज्ञान मिळवावे, असे इतर बाबींचे ज्ञान मिळवताना काय बोध ठेवावा. घरात सारेच अनुकूल नसतात, तेव्हा त्यांना न दुखवता त्यांच्या आज्ञेत राहून केंद्रात कसे यावे व साधना कशी करावी, जेणेकरून वडीलधाऱ्यांचा मान राहील. हा प्रश्न विचारण्यात अडचण सांगणे हा मुद्दा नाही, पण मार्ग मिळावा हीच आस आहे. मला माहित आहे की काही अधिकार नसताना फार विचारण्याचं धाडस करतो आहे, पण काही उपाय कळला तर तो करून थोडी थोडी प्रगती तर होईल असे वाटते. सारेच स्वतःने करून पाहण्याच्या अट्टाहासाने होत नाही, शरण जावेच लागते हे आताशा कळू लागले आहे. कुठेतरी मी आणि माझे करणे दूर जाईल तेव्हाच हा मार्ग दिसू लागेल. म्हणून स्वतःहून बोलण्याचे धाडस होत नसल्याने असे पत्राद्वारे अनुग्रहाचे विचारत आहे. तोंडाने तर विचारीन, पण इतकं तरी उमटेल का या भीतीने. जरी हे अत्यंत चूक असले तरी पत्रातून विचारतो आहे. आपल्याला जसं जमेल, जेव्हा जमेल, तेव्हा पत्राचं उत्तर प्रीती मावशीकडे द्यावं. मावशी मगाशी काकू होती. हे म्हणणंही दोषच होतो आहे. जर अनुग्रह योग्य असेल तर अनुग्रह द्यावा. अधिक लिहून माझी अक्कल काय पाजळू. मला बरेच कळत नाही, म्हणून असे वेडे बागळे पत्र लिहिले आहे, तरी मूर्ख समजून दयाळूपणे क्षमा करावी असं लिहिलेलं आहे. हायली क्वालिफाईड असलेल्या व्यक्ती या मनाने कशा सरळ निर्मळ असतात. खरं म्हणजे आज हे पत्र घेऊन आलो, बरेच दिवस झाले हे पत्र माझ्याकडे आहे त्याला, 7 फेब्रुवारी. पण प्रीतीला सुट्टी कधी असेल आणि ती सत्संगाला आज येईल या हिशोबाने खरं म्हणजे आज LIC ला सुट्टी असल्यामुळं आज मी हे घेऊन आलो. आता तुम्ही कोणीतरी माझं उत्तर प्रीती काकूला सांगा, मग प्रीती मावशी त्याला कळवेल. सद्भाव सद्वृत्ती जपण्याचा नव्याने अभ्यास करताना आपणास जर दुसऱ्याचे न्यून अधिक दिसू लागत असेल तर ती दोष पाहण्याची बुद्धी कशी कमी करावी? काय मग हा सद्वृत्तीचाच अहंकार होत आहे का? उपाय सांगावा असं म्हटलेलं आहे. सद्भाव आणि सद्वृत्ती याचा अर्थ सतच्या ठिकाणी भाव, अविनाशी अधिष्ठानभूत असा परमात्मा त्याच्या ठिकाणी असणाऱ्या भावाला खरं म्हणजे सद्भाव म्हणतात. माझा तुमच्या ठिकाणी चांगला भाव याला सद्भाव म्हणण्याची प्रथा निर्माण झाली आहे. पण तोही माझा तुमच्या ठिकाणी चांगला असलेला भाव तुम्ही परमात्मा आहात हे पाहून असला पाहिजे, तर त्याला सद्भाव म्हणायचं. सद्वृत्ती देखील जी वृत्ती परमात्म्याच्या ठिकाणी लीन होते, लय पावते आणि लय पाहून परत वृत्ती रूपानी आल्यावर ती परमात्म्याचं चिंतन करते याला सद्वृत्ती असं म्हणतात. सद्भाव आणि सद्वृत्ती आत्ताच्या व्याख्येप्रमाणे, आणि हीच त्याची खरी व्याख्या आहे. अभ्यास जर करायचा झाला तर त्याच्यासाठी आधी सतची ओळख होणं गरजेचं आहे. तेथ प्रियाची परम सीमा तो भेटे माऊली आत्मा जे भेटत खेवो आटे टिंडीमा संसारिक हे, असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. तो माऊली आत्मा भेटणं म्हणजे त्याच्यासाठी अतिशय प्रयत्नशील असणं. आपले अंतर्यामी तो आहे हे संतांच्या वचनावरून समजून घेणं, ओळखणं, संतांच्या वचनावरून ओळखणं, शास्त्र वचनावरून ओळखणं की तो आमच्या अंतर्यामी आहे आणि तो अविनाशी चैतन्य स्वरूप, शांत स्वरूप, प्रेम स्वरूप, आनंद स्वरूप असा आहे, असं संतांच्या वचनावरून समजून घेणं, शास्त्रांच्या वचनावरून समजून घेणं आणि साधनेनी आपल्या प्रतीतीचं होण्याचा प्रयत्न करणं, यांनी सतचा भाव आपल्या ठिकाणी निर्माण होतो. असं असल्यामुळं सद्भाव किंवा सद्वृत्ती जपण्याचा किंवा जोपासण्याचा अभ्यास करताना गुरुपदिष्ट मार्गाने सद्गुरूंचा उपदेश पक्का हृदयाशी ठेवून वर उपासनाही करावी लागते. यांना अनुग्रह होईल, मी परवा तो मुंबईहून आला होता आणि मला भेटला, मी त्यांना सांगितलं की तू नाव दे, तसा तो नाव देईल. जसा जसा सतचा भाव आपल्या अंतर्यामी वाढेल तसा तसा सर्वांबद्दल सद्भाव म्हणजे त्यांच्या ठिकाणी ही परमात्मा आहे अशा प्रकारचा भाव जोपासला जाईल. हा अभ्यास करत असताना दुसऱ्याचं न्यून जे असत, उण जे असत, कोणाच्या ठिकाणी कुठली गोष्ट उणे असते, कोणाला बोलण्यात तारतम्य नसतं, कोणी जास्त वाचाळ असतो, कोणी योग्य वेळेला बोलू शकत नाही, योग्य वेळेला बोलण्याचं धैर्य त्याच्या ठिकाणी नसतं. कोणी अतिशय मवाळ असतो, कोणी क्रोधिष्ट असतो, कोपिष्ट असतो, कोणी कामी असतो, कोणी लोभी असतो, हे न्यून. दुसऱ्याचं जे न्यून असतं ते न्यून साधारणपणाने त्या न्यूनता असणाऱ्या गोष्टींमध्ये देखील प्रकर्षाने जे न्यून असतं ते सर्वांनाच समजतं. साधकाला समजतं, साधना न करणाऱ्याला समजतं, लोभी मनुष्य सर्वांना समजतो, वाचाळ मनुष्य सर्वांना समजतो. अति बडबड करून इकडचं तिकडं तिकडचं तिकडं करणारा मनुष्य सर्वांना समजतो. तर तो आपल्याला समजला तर त्याच्यात गैर काही नाही. कधी कधी असं होतं की आपल्याला हे समजूच नाही असं वाटतं, तर त्याच्यामध्ये गैर काही नाही. कोण व्यक्ती कशी आहे त्याच्यामध्ये प्राकृतिक गुण समजणं आणि एखादी कमतरता समजणं याच्यात गैर काही नाही. कधी कधी आपल्याला असं वाटतं की हे गैर आहे, पण त्याच्या प्राकृतिक दोषांचं किंवा न्यून जे असतं त्याचं मोठ्या प्रमाणावर प्रसृतीकरण करणं, त्याच्यावर टीका टिप्पणी करत फिरणं, त्याला समाजाच्या नजरेमधून खाली पाडण्याचा प्रयत्न करणं हे चूक आहे. दोष प्रत्येकामध्ये असतात, न्यून प्रत्येकामध्ये असतं. असं असल्यामुळं दुसऱ्याचं जर न्यून दिसलं आपल्याला तर दिसो ते न्यून आहे अशा पद्धतीने आपल्या मनानी बुद्धीनी जर निर्वाळा दिला तर देव, पण त्याच्याबद्दल वाच्यता न घडो, त्याची एक मोहीम आपण न उघडो. बऱ्याच वेळेला मोहीम उघडली गेल्यासारखं केलं जात, ते नाही झालं म्हणजे झालं. जे सामान्यत सर्वांना समजतं ते परमार्थी माणसाला देखील समजतं. एवढंच नव्हे तर परगुण परमाणू पर्वती कृत्य नित्यम असे स्वामीजी होते. परमाणू एवढा गुण अतिशय छोटा पर्वता एवढा करून ते सांगत असत किंवा पाहत असत आपल्याकडे. आपुलेने गुणे पराव्याचे उणे फेडून पाहणे त्याकडे, पण असं असलं तरी त्यांच्या न्यून लक्षातच येत नसे असं समजू नका. त्यांनाही न्यून समजत असे, पण न्यून जे आहे त्याच्याबद्दल सारखं बोलून बोलून त्या व्यक्तीला त्याची सतत जाणीव करून देऊन ते न्यूनच त्याच्या ठिकाणी पक्क होतं. एका मुलाला तुम्ही त्याचे दोष सतत दाखवा आणि तू काय म्हणायचं त्याला, नालायक आहेस असं सतत म्हणा म्हणा. आणि एका मुलाला त्याचे दोष जे असतील तर ते सुधारण्याचा प्रयत्न करा आणि गुण शिकवण्याचा प्रयत्न करा. ही दोन मुलं मोठी झाल्यानंतर त्यांच्यामध्ये जमीन आणि आसमान एवढं अंतर पडेल. आपल्या मुलाला देखील बेअक्कल आहेस, मूर्ख आहेस, तुला काही जमणार नाही असं जर सतत पालक म्हणायला लागले तर खरंच मला काही जमणार नाही अशी भावना तो घेतो. न्यून दिसणं आणि न्यून सतत बोलणं, न्यून बोलणं वाईट. न्यून जर दिसलं तर योजकपणाने ते न्यून आहे त्याच्यावर काहीतरी उपाय करावा. ते बोलून त्याच्या मनात ते नेऊन ठसवू नये, एवढं झालं म्हणजे झालं. आणि हेही जे अगदी आपल्या जवळचे असतील ते सगळ्या जगाचा मक्का घेऊ नये, कारण तो अहंकाराचा विशिष्ट भाग राहतो. आपणास जर दुसऱ्याचे नेऊन अधिक दिसू लागत असेल तर ती दोष पाहण्याची बुद्धी कशी कमी करावी. सहज जे दिसतील ते दिसतीलच, बुद्धीत त्याचं चिंतन नको करायला. काय मग हा सद्वृत्तीचाच अहंकार होत आहे का? दोष काय काय आहेत हे पाहणं मात्र सद्वृत्तीचा अहंकार होईल, तसं करू नये. साधकाने काय वाचावे, ऐकावे, पहावे, काय न वाचावे, न पहावे, न ऐकावे, व्यवहार ज्ञान म्हणून बऱ्याच गोष्टींबद्दल माहिती असावी लागते. व्यवसायाचे तर उत्तम ज्ञान हवे, मग अध्यात्म सोडून हे ज्ञान कसे मिळवावे व कोणते ज्ञान मिळवावे, असे इतर बाबींचे ज्ञान मिळवताना काय बोध ठेवावा, याबाबत मात्र मी केलेला एक प्रयोग तुम्हाला सांगतो. स्वामीजी कित्येक वर्ष असं सांगत असत की तुम्ही वर्तमानपत्र उघडा, त्याच्यात एकही चांगली बातमी नसते. ऍक्सिडेंट झाला, चोरी झाली, घरफोडी झाली, बलात्कार झाला, नवऱ्यानी बायकोला मारलं, बायकोनी नवऱ्याच्या डोक्यात धोंडा घातला, ते म्हणाले सगळ्या अशा बातम्या. वर्तमानपत्र पाहू देखील नाहीये आणि म्हणत असत की रामकृष्ण वर्तमानपत्र ठेवलेलं असेल आणि तिथे जाऊन बसायचं असेल तर ते म्हणायचे की आधी हे उचला, तिकडं लांब नेऊन टाका आणि थोडं गंगाजल शिंपडा, म्हणजे मग मी तिथं बसेन. तर साधारणपणाने 1978 पासून ते 88 पर्यंत किंवा 86-87 पर्यंत 8-10 वर्ष मी वर्तमानपत्र वाचतच नव्हतो, वाचायचंच नाही. स्वामीजी म्हणतात प्रवचनात म्हणून वाचायचंच नाही. असं व्हायचं की मी लोकलनी चिंचवडला जायचो आणि मला कोणीतरी म्हणायचं की केवढा मोठा ऍक्सिडेंट झाला, फार वाईट झालं. मला माहितच नसायचं एवढा मोठा ऍक्सिडेंट झाला आहे. कुठलीही बातमी वाचायचीच नाही असं करायचो. पण याच्यासाठी देखील हिंमत लागते. राजकारणात काय चाललेलं आहे पाहायचंच नाही, त्याच्या वाचून देखील आपलं जीवन चालतं. त्याचे काही जे संस्कार रूपाने परिणाम होतात तर ते परिणाम चांगले परिणाम तर भरपूरच होतात, कारण आपल्या चिंतनात किंवा व्यग्रतेमध्ये या बातम्या फार भर घालत असतात. हे केव्हा जास्त समजतं, जेव्हा मुंबईवर अतिरेक्यांचा हल्ला झाला आणि एक दिवस आपण ती दृश्य पाहत होतो, दुसऱ्या दिवशीही तीच दृश्य पाहत होतो, तिसऱ्या दिवशी देखील तीच दृश्य पाहत होतो, चौथ्या दिवशी ते सगळं संपलं. एका ठिकाणी घडत असलेली गोष्ट सगळा देश पाहत होता आणि सगळा देश त्याच्या संबंधी विचार करत होता, आपणही त्याच्यात होतोच. आठवड्यांनी जर कळलं की असा असा हल्ला झालेला होता आणि ते मेले, तर एवढा परिणाम होणार नाही. एवढा सारखं ते दृश्य पाहून परिणाम होईल. आणि हाच परिणाम वर्तमानपत्राचा, जाहिरातींचा, टीव्ही मालिकांचा. नंतर मी पेपर वाचायला लागलो. आता टीव्ही मालिका जर पाहिल्या तर अतिशय दुष्ट बुद्धीने कपट करणाऱ्या, चांगले चांगले कपडे, साड्या घातलेल्या, घरात खूप उंची साड्या घालून कपट करणाऱ्या स्त्रिया, याच्याखेरीज दुसरा कुठलाच विषय नाही. याचा एक विलक्षण परिणाम किंवा प्रभाव आपल्या मनावर होत असतो. काय पाहावे साधकाने जर म्हटलं तर, काय वाचावे, काय पाहावे, काय ऐकावे, आपली आपल्याला खात्री पाहिजे की या बातम्यांमुळे, आता अशा प्रकारच्या कोणत्याही बातम्यांमुळे आपलं साक्षीत्व पक्क आहे, आपलं स्मरण पक्क आहे, आपली अंतर्मुखता पक्की झालेली आहे, मग थोडी ढील द्यायला हरकत नाही. याचे काही दुष्परिणामही असतात. दुष्परिणाम असा झाला की बँकेला अचानक सुट्टी डिक्लेअर झाली, पण मी शिवाजीनगरच्या रेल्वे स्टेशनवर गेलो, तेव्हा सायकली असायच्या साहेब, आज कोणीच कसं नाही. इकडे तिकडे हे करताना प्लॅटफॉर्मही तसा रिकामाच, फार गर्दी नाही, तेव्हा समजलं की आज बँकेला काही दुष्परिणामही भोगायला लागणार. तिथून परत आलो, शिवाजीनगर वरून परत घरी आलो. आज बँकेला सुट्टी, घरी म्हटलं. या सगळ्या सकट तयारी असेल तर खरंच वाचू नका. उत्तर प्रदेशचे रिझल्ट्स, तुम्ही सतत टीव्ही समोर बसलात आणि आज जरी पेपर पाहिला तरी समजले रिझल्ट्स काय ते. अशा रीतीने काय पाहावं, काय वाचावं, काय ऐकावं याच्याबद्दलचं तारतम्य असं मी म्हणेन. पण करता येत असेल तर जरूर करा, वाचायचंच नाही. मग नंतर स्वामीजी असं म्हणायला लागले, कोण त्यांना काय म्हटलं असेल कोण जाणे, ते म्हणाले पेपर जरा एकदा असा पाहावा असा पाहावा असा पाहावा आणि ठेवू द्यावा, असं ते त्यांच्या शेवटच्या काळात म्हणायला लागले. जरा उलटा पालटा करावा आणि बाजूल ठेवावा, समजलं म्हणावं असं मग नंतर म्हणायला लागले. काय पाहावं, काय ऐकावं, काय वाचावं हे तर इथं सतत आपण सांगतोय. काय न पाहावं, काय न वाचावं, काय न ऐकावं याच्याबद्दल आता सांगितलं जात आहे. आपल्याकडे त्या फुले आजी म्हणून एक आजी यायच्या, इथं एसपी कॉलेजच्या बाजूला राहायच्या. तर त्या मला सांगायच्या, त्यांचा मुलगा बाळासाहेब फुले, बाळ फुले, तर ते शेजारच्या घरात जर काही आवाज चढलेला दिसला, कुठेतरी घर म्हणून एखाद्याला काहीतरी वादावादी मोठ्या आवाजात बोलणं असं जर शेजारच्या घरात व्हायला लागलं, तर त्या म्हणाल्या की आमचा मुलगा स्वामींकडे येत नाही पण स्वामींजींच्या विचाराचा आहे. कसा? तर त्या खोलीतून मुलांना बाहेर काढतात, त्यांचं चालू देत, त्यांचं तुम्ही ऐकण्याची गरज नाही, त्यांना त्यांचं स्वातंत्र्य आहे. जरा त्यांच्या घरात काय चाललंय ते चालू देत, तुम्ही सगळे या बाजूला या, तिकडे जाऊच नका त्या बाजूला. काय न ऐकावे याच्याकरता सांगतोय. त्यांच्या घरातली भांडणं ऐकून आपल्याला काही मिळणार नाहीये. संतांची निंदा ऐकू नये. श्रद्धा उडवणारं काही असेल तर ते वाचू नये, पाहू नये, ऐकू नये. कामुक गोष्टी ऐकू नयेत, पाहू नयेत, वाचू नयेत सांगता येईल. पण खरं म्हणजे याचं उत्तर नेहमीच आपल्या केंद्रात दिलं जातं असा हा प्रश्न आहे. तिसरा आहे की घरात सारेच अनुकूल नसतात, तेव्हा त्यांना न दुखावता त्यांच्या आज्ञेत राहून केंद्रात कसे यावे व साधना कशी करावी जेणेकरून वडीलधाऱ्यांचा मान राहील. नुकतंच रामकृष्णांवर मी रामकृष्ण मठामध्ये थोडस बोललो, जो विषय होता त्याच्यातला छोटाच विषय माझ्याकडून मांडला गेला. सांगायचं बरंच राहून गेलं. रामकृष्णांचं त्या निमित्ताने वाचन मात्र भरपूर झालं. रामकृष्ण असं म्हणतात की ज्यांनी जन्म दिला त्या आई वडिलांना विसरणारा तो कृतघ्न आणि ईश्वराच्या दरबारात पापी, असं रामकृष्ण म्हणतात. आई वडिलांचा जो आदर करत नाही त्याला गती नाही असं ते म्हणतात. मात्र आई वडिलांनंतर सद्गुरु किंवा संत हे जन्म मृत्यूचं खंडन होईल अशा बद्दल सांगत असतात. ते सद्गुरु अथवा संत हे आई वडिलांपेक्षा देखील अधिक महत्वाचे. आणि जर संतांकडे जाऊ नये अथवा सद्गुरूंकडे जाऊ नये असं आई वडील म्हणत असतील तर तेवढी एक आज्ञा उल्लंघायला काही हरकत नाही. तुम्ही तुमच्या घरी न जुमानता इथं या, आई वडील जर तुम्हाला पाठवत नसतील तर तुम्ही तरी इथं या, ते विरोध करत असतील तरी इथं या, कारण त्यांनी तुम्हाला जन्माला घातला हा मोठा उपकार झाला, त्याच्या पुढचा उपकार इथं घडणार आहे. म्हणून जेव्हा आई वडील अनुकूल नसतील तेव्हा माझा ऐका असं रामकृष्ण म्हणाले. या मुलांना रामकृष्ण सांगत असताना माझा ऐका, परमार्थाबद्दल माझा ऐका, परमार्थ करू नका असं आई वडील म्हणत असतील तर आई वडिलांचं ऐकू नका. जितकं शक्य तितकं युक्तीनेच आपण केंद्रात यायचं, निष्कारण होणारा जो विरोध आहे तसा जर विरोध असेल तर कृपा करून जुमानू नका. काही कारण नाहीये. व्यक्ती म्हणून स्वामीजी म्हणत असत, एका एक मुलगा त्यांच्याकडे खूप येतो म्हणून तक्रार करायला त्याचे आई वडील स्वामीजींकडे आले. स्वामीजी म्हणाले तिथं कट्ट्यावर बसून चकाट्या पिटत असता तर तुम्हाला काही काळजी वाटली नसती. स्वामी रागवले त्यांना, तुम्हाला समजायला पाहिजे तुम्ही काय तक्रार करून येताय. जर उद्या असे अशी खून करायचे, हे करत असता हे करत असता, तरी देखील तुम्ही तक्रार केली नसती. आणि तो संतांकडे येतोय चांगल्या मार्गाला लागलाय तर तुम्ही रागवता. तो इथं येणार असं स्वामीजी त्यांना म्हणाले. तो इथं येणार, त्याला येण्यावाचून तुम्ही अडवू नका. त्याचं इथं चांगलंच होईल असा तुम्ही भरोसा ठेवा. त्यामुळे सगळेच अनुकूल नसतात. यांच्या घरात चांगलं वातावरण आहे, काही अनुकूल आहेत असा याचा अर्थ आहे. व्यक्ती म्हणून संस्कार करत असताना समाजामध्ये एक चांगला नागरिक म्हणून आपला मुलगा जावा या अपेक्षेने काय करावं काय करू नये हे शिकवत असताना तो जेव्हा स्वयंपूर्ण होईल, स्वतःच्या पायावर उभा राहील, तेव्हा तो एक स्वतंत्र व्यक्ती आहे हे समजून घ्यायला पाहिजे आई वडिलांनी देखील. आपल्या इच्छा त्याच्यावर लागता कामा नये, तू इथं जा आणि इथं जाऊ नको असं. आणि तो जर पत्ते खेळत असता क्लब मध्ये जाऊन, रमी खेळत असता, दारू प्यायला जात असता, तर जरूर आई वडिलांनी सांगावं जे चुकीचं आहे ते. म्हणून रामकृष्ण असं सांगत असत आणि स्वामीजींनी असं सांगितलेलं मी ऐकलेलं आहे. वडीलधाऱ्यांचा मान ठेवून पण आपल्याला जे करायचे ते अशा वेळेला तुम्ही करा असं मी तुम्हाला सांगेन. त्याच्याकरता म्हणून तुम्ही याचं कारण म्हणजे ज्याला वाटतं की यांनी केंद्रात कमी जावं, तुम्ही कमी गेल्यानंतर देखील त्याचीही मात्रा अजून कमी करावी अशा करता प्रयत्न केला जाईल. तुम्ही न गेलात तरी देखील त्यांना कसलीच फिकीर नाहीये. स्वतःच्या हिताचं जे आहे त्याबाबत दुसऱ्यांनी अधिकार चालवलेला बरोबर नाही असं असल्यामुळं घरातली जी मंडळी आहेत, वडीलधारी मंडळी आहेत, भांडणच करायला पाहिजे त्यांच्याशी असं नाही. पण आपण आपल्या नियमाने सातत्याने जात राहिलं तर थोड्या कुरबुरी होतील, थोडं रागवणं रुष्ण होईल आणि मग ते मान्य होईल. अशा प्रकारे तुम्ही केंद्रात या आणि साधना करा. आपल्या केंद्रात येणारा मुलगा एकदा ध्यानाला बसलेला होता घरी आणि मी आणि मिलिंद वाटवे त्याच्याकडे आम्ही गेलो. त्याचे वडील होते बाहेर. विचारलं विजय आहे का, तर वडील म्हणाले की तपश्चर्याला बसलेत. तपश्चर्याला बसलेत म्हणाले. असं वडिलांना फारसं आवडत नव्हतं म्हणून म्हणाले, पण त्यांनी ध्यान सोडलं नाही. असं होऊ शकतं कारण जी गोष्ट आम्ही केली नाही ती तू करायची गरज काय असं देखील असू शकतं ना. तुम्ही जे केलं तेवढंच आणि तितकंच आयुष्य जगायचं. तुम्हाला जे कधी एखाद वेळेला समजलं नसेल ते जर समजत असेल दुसऱ्या कोणाला तर त्यात चूक काय असं असल्यामुळं अशा वेळेला वडीलधाऱ्यांचं सगळंच मानायला पाहिजे असं नाही. अशा वेळेला तुम्ही केंद्रात येत चला. प्रीती काकूनी आता ही उत्तर आता ती कशी पाठवणार कोण जाणे. मला असं वाटतं की हे आता अपलोड होईल आपल्या वेबसाईटवर, तर त्याला कळवता येईल की तू डाउनलोड करून ऐक, असाही एक उपाय आहे. त्यामुळे तो ते ऐकेल निश्चित. अतिशय चांगला मुलगा आहे. अर्थात आपण एक 2 मिनिटं शांत डोळे मिटून ध्यानाला बसू. हरी 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 स्वामी जी स्वामी जी. बोला जगद्गुरु श्री ज्ञानेश्वर महाराज की जय. परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय. परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय. सब संतन की जय. जय जय रघुवीर.